जादुई
मैगिशे
घड़ी
ऊ
लियो
लियो
एक
आयने
खोजता
एंटेक्ट
है
इस्ट
जो
डी
उसे
ईम
समय
उर्ज़ाइटन
सही
रिच्टिग
पढ़ने
लेसन
में
सू
मदद
हिल्फ्ट
करती
मैक्ट
अपनी
ज़ाइना
यात्रा
राइज़े
पर
ऑफ
वह
एयर
संख्याओं
ज़ाहलन
को
केनन
सीखता
लर्न्ड
समय
उर्ज़ाइट
के
डेस
उपयोग
गेब्राउख
मजेदार
लुस्टिगे
पात्रों
फिगुरेन
से
मिट
मिलता
ट्रिफ्ट
पात्र
फिगुरेन
समझने
फर्स्टेन
मदद
हेल्फन
करते
माखन
है
सिंट
सीखकर
लर्नन
खुश
ग्लुकलिख
हर
येदन
दिन
टाग
के
मिट
साथ
डेयर
अभ्यास
übt
करता
एयर
उससे
zu ihm
बात
spricht
है
hat
यह
sie
उसे
ihn
मिनटों
minuten
को
zu
गिनना
zahlen
सिखाती
lehren
बेहतर
besser
और
und
बन
wird
जाता
geht
उसके
seine
दोस्त
freunde
प्रभावित
beeindruckt
वे
sie
उसकी
ihn
प्रशंसा
loben
करते
sie
अच्छा
gut
महसूस
fühlen
उसकी
sein
दोस्त
freund
जाती
geht
वह
sie
समय
zeit
की
an
याद
erinnert
दिलाती
sie
पर
der
भरोसा
vertraut
के
der
साथ
mit
समय
Zeitreise
की
von
जादुई
magisch
इंटरनेट
Internet
कैफे
Café
में
im
साहसिक
Abenteuer
यात्रा
Reise
अन्ना
Anna
एक
ein
जाती
geht
है
ist
और
und
ईमेल
E-Mails
चैट
Chats
की
der
दुनिया
Welt
को
zu
सीखती
lernen
है
hat
नए
neuen
दोस्त
Freund
से
von
मिलती
trifft
जिसका
dessen
नाम
Name
रवि
Ravi
दिखाता
zeigt
कि
das
कैसे
wie
लिखे
schreibt
द्वारा
durch
प्रदान
bietet
कि
von
गई
würde
संभावनाओं
Möglichkeiten
प्रभावित
begeistert
वह
sie
संचार
Kommunikation
में
beim
अधिक
mehr
आत्मविश्वासी
sicherer
महसूस
fühlt
करती
macht
यह
dies
भी
auch
पर
auf
सर्फ
surft
करे
machen
चकित
erstaunt
होती
wird
कितनी
wie viel
जानकारी
wissen
सुलभ
zugänglich
अपनी
ihre
गृहकार्य
Hausaufgaben
के
für
लिए
für
का
von
उपयोग
Nutzung
करना
machen
शुरू
startet
करती
machen
अक्सर
oft
चैट
chattet
करते
machen
है
sind
वे
sie
दूसरे
anderes
के
von
साथ
mit
दिलचस्प
interessant
वेब पेज
Webseiten
साझा
teilen
नई
neue
तकनीकों
Technologien
बारे
über
बहुत
viel
कुछ
etwas
अब
jetzt
बेहतर
besser
समझती
versteht
ईमेल
E-Mail
चैट
Chat
सिस्टम
Systeme
काम
arbeiten
तकनीकी
technischen
सवालों
Fragen
में
in
मदद
Hilfe
करता
macht
अच्छे
gute
दोस्त
Freunde
बन
werden
जाते
gehen
हर
jeder
दिन
Tag
नया
neues
सीखते
lernen
कंप्यूटर
computer
क्षमताओं
fähigkeiten
भरोसा
vertrauen
सीखने
lernen
उत्सुक
aufgeregt
जल्द
bald
ही
schnell
blog
block
करने
machen
योजना
plan
बना
macht
रही
macht
उसका
ihr
कैफे
café
कार्य
aktivität
उसे
ihr
प्रेरणा
inspiration
दे
geben
गया
ging
बड़ा
groß
खाना
kochen
पकाने
kochen
का
des
मुकाबला
wettbewerb
टॉम
tom
एक
ein
की
von
प्रतियोगिता
wettbewerb
में
in
भाग
teil
लेता
nimmt
है
ist
और
und
उसे
ihm
अंतर्राष्ट्रीय
international
पकवान
Gericht
बनाने
zubereiten
का
von
काम
Aufgabe
मिलता
bekommt
है
ist
के
des
दौरान
während
वह
er
विदेशी
exotisch
सामग्री
Zutaten
उनकी
deren
तैयारी
Zubereitung
के
von
बारे
über
अधिक
mehr
जानता
weiß
यूरोप
Europa
के
durch
माध्यम
durch
से
durch
सड़क
Straße
यात्रा
Reise
लिसा
Lisa
और
und
मैक्स
Max
एक
ein
अविस्मरणीय
unvergesslich
योजना
Plan
बना
machen
रहे
sind
है
sind
वे
sie
संभावित
mögliche
स्थलों
Ziele
पर
auf
चर्चा
Diskussion
कर
machen
पेरिस
Paris
की
von
वास्तुकला
Architektur
से
von
प्यार
Liebe
करती
macht
है
ist
स्विट्जरलैंड
Schweiz
में
in
पहाड़
Berge
देखना
sehen
चाहता
will
के
für
लिए
für
अपने
ihre
सामान
Sachen
पैक
packen
उन
die
तस्वीरों
Fotos
के
die
बारे
über
में
über
सोच
denken
रही
ist
जिन्हें
die
वह
sie
लेगी
werden
मार्ग
Route
जांच
prüfen
रहा
ist
सुबह
morgen
अपनी
ihre
शुरू
starten
करते
machen
ne
hat
उन्हें
sie
तुरंत
sofort
मोहित
begeistert
दिया
gegeben
एफिल
Eiffel
टॉवर
Turm
जाते
gehen
अगला
nächste
गंतव्य
Ziel
दृश्य
Landschaft
अद्भुत
atemberaubend
है
ist
छोटी
klein
कार
Auto
भोजन
Essen
महंगा
teuer
बर्फ
Schnee
से
mit
ढके
bedeckt
फुर्सत
Freizeit
चित्र
Bilder
बनाती
machen
तस्वीरें
Fotos
लेता
nimmt
शाम
Abend
को
am
वे
sie
कैंप
Lager
फायर
Feuer
बनाते
machen
रोड
Straße
ट्रिप
Reise
को
zu
और
noch
करीब
näher
ला
bringen
डिजिटल
digital
बदलाव
Wandel
एक
ein
तेज तर्रार
schnelllebigen
दुनिया
Welt
में
in
पॉल
Paul
डिजिटल
digitalen
बदलाव
Wandels
के
der
प्रभावों
Auswirkungen
का
auf
संचार
Kommunikation
और
und
मीडिया
Medien
पर
auf
अन्वेषण
erkundet
करता
macht
है
ist
वह
er
डिजिटल
digitaler
विभिन्न
verschiedene
दृष्टिकोण
Perspektiven
नवाचारों
Innovationen
का
der
अध्ययन
betrachtet
के
von
कारण
wegen
लोग
Menschen
नई
neue
तरीकों
wege
से
auf
जानकारी
Informationen
उपभोग
konsumieren
करते
tun
है
sind
networking
Vernetzung
की
von
संभावनाओं
Möglichkeiten
से
von
मुगद
fasziniert
व्यवसाय
Geschäfts
Model
Modelle
को
zu
बदल
verändert
रहा
hat
कंपनियों
Unternehmen
को
müssen
प्रासंगिक
relevant
बने
zu
रहने
bleiben
लिए
für
के
zu
अनुसार
anpassen
खुद
sich
ढालना
anpassen
होगा
müssen
पारंपरिक
traditionelle
में
hat
नाटकीय
dramatisch
रूप
die
से
sich
बदलाव
verändert
आया
hat
सोशल
soziale
ne
haben
संचार
kommunikations
संभावनाएं
möglichkeiten
पैदा
erschaffen
की
haben
है
haben
पहले
je
से
den
अधिक
stärker
अच्छी
besser
तरह
auf
से
wie
जुड़े
verbunden
हुए
sind
है
sie
दूरसंचार
telekommunikation
ne
hat
सामाजिक
soziale
संवाद
interaktion
की
der
आदतों
gewohnheiten
दिया
gegeben
लगातार
ständig
नवीनतम
neueste
तकनीकी
technologische
प्रगति
fortschritte
को
zur
देखता
beobachtet
उसकी
sein
रुचि
interessiert
विशेष
vor
रूप
vor
से
der
कृत्रिम
künstlichen
बुद्धिमत्ता
Intelligenz
और
auf
मानता
glaubt
कि
das
कृत्रिम
künstliche
कई
viele
उद्योगों
Industrien
क्रांति
revolutionieren
ला
kann
सकती
kann
के
für
लिए
der
इस
dieser
क्षमता
Potenziale
उपयोग
Nutzung
करना
tun
आवश्यक
wichtig
के
hat
पास
eine
एक
eine
डिजिटल
digitalisierte
भविष्य
Zukunft
दृष्टि
Vision
आश्वस्त
überzeugt
प्रौद्योगिकी
Technologie
जीवन
Leben
सुधार
verbessern
डिजिटल
digitale
टूल
Werkzeuge
वैश्विक
global
संवाद
Kommunikation
सहयोग
Zusammenarbeit
सक्षम
machen
बनाते
ermöglichen
गुप्त
geheime
क्लब
club
हाउस
Haus
एक
ein
दोस्तों
Freundeskreis
का
von
समूह
Kreis
एक
ein
पुराना
altes
खोजता
entdeckt
है
ist
जहां
wo
वे
sie
चित्रकला
Malerei
से
von
लेकर
bis
रोबोटिक्स
Robotik
तक
zu
अनेक
viele
शौक
Hobbys
आजमाते
ausprobieren
है
sind
वे
sie
अवकाश
Freizeit
गतिविधियों
Aktivitäten
और
und
व्यक्तिगत
persönlichen
रुचियों
Interessen
के
von
महत्व
Bedeutung
पर
über
विचार
reflektieren
करते
machen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.